बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, नैतिक विकास म्हणजे समूहाच्या संहितेनुसार वागण्याला नैतिक वर्तन म्हणतात. नैतिक वर्तनाशी संबंधित नियम आणि विश्वासांचे पालन करणे हे व्यक्तींच्या चारित्र्याचा चढता आणि शुद्धतेशी संबंधित आहे. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत राहा.